ऋषितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसारहालाहलमोह शांतये पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। काम क्रोध वियुक्तानां यतीनां यतचेतसां अभितो ब्रह्म निर्वाणं वर्तते विदितात्मनाम। काम आणि क्रोध यांच्यापेक्षा वियुक्त झालेला, काम आणि क्रोध यांचा त्याग केलेल्या अशा यतीनाम, म्हणजे ज्यांनी आपल्याला सर्व बाजूने आवरून घेतलेलं आहे, अशा संन्यासी अथवा कर्मयोगी, यतचेतसाम ज्यांनी आपलं चित्त आवरून धरलेलं आहे, अशा अभितो ब्रह्म निर्वाणम वर्तते विदितात्मनाम। आत्म्याला साक्षात जाणलेल्या अशा त्या संन्याशाला अथवा कर्मयोग्याला अभितो म्हणजे आत्ताच इथंच बसल्या जागीच ब्रह्मनिर्वाणम, ब्रह्मनिर्वाणरूप मोक्ष असतो, ब्रह्मनिर्वाणरूप मोक्ष प्राप्त होतो असा या श्लोकाचा अर्थ आहे। ब्रह्म निर्वाण रूप मोक्ष असा देह ठेवल्यावर त्याला प्राप्त होतो असं नसून, इथंच चालू जीवनातच अभितो बसल्या जागीच तो ब्रह्माला प्राप्त होतो। ब्रह्मामध्ये त्याचं निर्वाण होतं आणि ब्रह्म निर्वाण रूप मोक्ष तो प्राप्त करून घेतो। काम क्रोध यांच्यापासून बाजूला झालेल्या अशा या संन्याशाला अथवा योग्याला या पाचव्या अध्यायाचे हे शेवटचे श्लोक आहेत। आता संन्यासी आणि योगी हे एकमेकांपासून वेगळे नाहीत असा भगवंतांचा जो अभिप्राय आहे तो अभिप्राय आपल्या अंतःकरणामध्ये पक्का ठसलेला आहे। संन्याशी जे प्राप्त करतो तेच कर्मयोगी प्राप्त करतो असा भगवंतांचा अभिप्राय आहे। यम संन्यासमिति प्राहुः योगः तम विद्धि पांडव। संन्यासी ज्या ठिकाणी जाऊन पोचतो त्या ठिकाणीच कर्मयोगी जाऊन पोचतो। एवढंच नव्हे तर सुरुवातीला कर्म करत ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ज्याची कर्म गळून पडलेली असतात तो भगवंतांच्या भाषेतला संन्यासी आहे आणि सुरुवातीला कर्म करत करत ज्ञान प्राप्त झाल्यावर देखील जो कर्माचा आश्रय धरून राहतो तो भगवंतांचा कर्मयोगी आहे। अजून एक संन्याशाचा प्रकार आहे जो ज्ञान प्राप्तीच्या आधीच संन्यास सुचवतो, त्याने आपल्या सगळ्या कर्मांचा त्याग केलेला आहे, ध्यान चिंतन मननादी एवढंच त्याच्या जीवनात शिल्लक आहे, केवळ उदरभरणाकरता म्हणून जो भिक्षा इत्यादी गोष्टी एवढीच कर्म करतो आहे तोही भगवंतांच्या भाषेतला संन्यासीच आहे। त्याला अशा प्रकारच्या कर्मांनी ध्यान चिंतनादी एकांतादी यामुळे ज्ञान प्राप्त होतं आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर देखील तो कर्मात पडतच नाही, तो देखील संन्यासी आहेच. पण योगाखेरीज जो संन्यास आहे तो संन्यास थोडासा दुःखपूर्ण आहे असं भगवंतांचं वचन आहे, अभिप्राय आहे. पण हे तसंही म्हटलं तर तीनही प्रकारचे असे साधक हे शेवटी एकाच ठिकाणी जाऊन पोहोचतात, त्यातही भगवंतांना अभिप्रेत असणारे, कर्मयोगाचा आश्रय धरून ज्ञान प्राप्त करून कर्म करणारे अथवा कर्माचा त्याग करणारे त्यांना ब्रह्मनिर्वाण रूपी मोक्ष सुलभतेने प्राप्त होतो, दुसऱ्यांनाही प्राप्त होतोच. भगवंतांनी कर्मयोगी म्हणजे राग आणि द्वेष यांच्यापासून वेगळा झालेला, विषयामध्ये वर्तन करत असताना राग आणि द्वेष यांचा त्याग केलेला आणि आत्म्यामध्ये राहण्याचा नेहमीच प्रयत्न करणारा, तो चित्ताची प्रसन्नता प्राप्त करून घेतो. त्या चित्ताच्या प्रसन्नतेने त्याची सर्व दुःख नाहीशी होऊन जातात. निरतिशय आनंद प्राप्ती ही त्याला मिळते आणि दुःखाची संपूर्ण निवृत्ती होते. त्याची बुद्धी स्थिर होते. तो भगवंतांच्या भाषेतला कर्मयोगी आहे आणि भगवंतांच्या भाषेतला जो संन्यासी आहे तो संन्यासी जो कशाचाही द्वेष करत नाही, अत्यंत सुखे नैव बंधापासून मुक्त होऊन जातो. ज्ञेयस नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. अत्यंत सुखे नैव बंधापासून जो मुक्त होऊन जातो तो भगवंतांच्या भाषेतला संन्यासी आहे. हा जो योगयुक्त आहे तो योगयुक्त कर्मयोगी, त्याचं अंतःकरण शुद्ध झालेलं आहे, पवित्र झालेलं आहे, त्यांनी इंद्रिय समूह जिंकलेला आहे, त्यांनी मन देखील ताब्यात आणलेलं आहे. विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय हा आणि आपण अत्यंत व्यापक झालेले आहोत असा त्याचा बोध आहे, असा त्याचा भाव आहे. आपला आत्मा जणू सर्वांच्या अंतर्यामी आहे असा आत्मभाव त्याच्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. तो करून देखील अडकत नाही, करून देखील लिप्त होत नाही असा भगवंतांचा अभिप्राय आहे. सुखम बंधात प्रमुच्यते हा भगवंतांचा संन्यास आहे आणि कुर्वन अपि न लिप्यते करून देखील लिप्त होत नाही हा भगवंतांचा कर्मयोग आहे. हा कर्मयोग अथवा संन्यास अशा प्रकारचं जीवन जगत असताना तो क्षीण कल्मशाहा असा होऊन जातो. आधीच्या श्लोकांप्रमाणे त्याची सगळी कल्मश पाप किंवा पापभावना, पापभावना हीच हेच मुख्य पाप असतं. आणि ही पापभावना अहम आत्मा अहम ब्रह्म या बोधानेच नाहीशी होते. म्हणून जो क्षीण कल्मश झालेला आहे असा, ज्याने आपल्या स्वतःला आवरलेला आहे असा, यतात्मानः ज्याने सर्व बाजूने आपल्याला उत्तम रीतीने आवरून धरलेला आहे आणि जो पापरहित झालेला आहे, ज्याचं द्वंद्व नाहीस झालेलं आहे आणि ज्याचं द्वैत नाहीस झालेलं आहे असा, छिन्न द्वैधा यतात्मानः या प्रकारच्या जीवनाचं फलित कर्मयोगी असो अथवा संन्यासी असो, त्याच्या जीवनाचं जर फलित असेल तर तो आपल्या आत असणाऱ्या सुखाचा अनुभव घेणारा होतो. इंद्रिय मन आणि बुद्धी यांच्या निरपेक्ष असणारं आतलं जे सुख आहे ते आतलं सुख निरंतर उपभोगणारा तो असतो. यहा अंतःसुखा हा आतलं सुख तो अनुभवतो. बाहेरचं सुख जेव्हा जेव्हा त्याला प्राप्त होईल तेव्हा त्यालाही ते सुखच असतं, त्याला ते दुःख नसतं. पण तो रमतो आतल्या सुखामध्ये. यहा अंतःसुखा हा अंतरारामहा तथा अंतर्ज्योतिरेव यहा. तो आतल्या प्रकाशातच सर्व विश्व पाहतो म्हणून त्याला आत्मभावाने विश्व दिसतं. हे त्याचं फलित आहे त्याच्या जीवनाचं. तो ब्रह्मभूत होतो म्हणजे आपणच ब्रह्म अशा प्रकारची भावना त्याच्या ठिकाणी निर्माण होते. आपण देह नाही आपण तेच आहोत अशा बोधात तो राहतो आणि अशा बोधात राहून त्याच्याही पुढे देहभाव संपूर्ण नाहीसा होऊन ब्रह्मनिर्वाणरूपी मोक्ष देखील तो प्राप्त करतो असा या श्लोकाचा अभिप्राय आहे. काम क्रोध वियुक्तानाम यतीनाम यतचेतसाम अभितो ब्रह्मनिर्वाणम वर्तते विदितात्मनाम. आत्म्याला साक्षात जाणल्यावर आत्मा मी अशा भावनेमध्ये सतत राहण्याचा परिणाम म्हणजे त्याला देह टाकल्यानंतर मोक्ष आणि त्याच्या आधी देह बंधामध्ये आपण सापडलेले आहोत अशी जी एरवी भावना असू शकेल ती भावना नाहीशी होते. त्या भावनेचा तो पलीकडे जातो आणि आहे तिथेच तो ब्रह्मनिर्वाणाला प्राप्त होतो असं भगवंत म्हणतात. ही जी संन्यासी आणि कर्मयोगी ही जी सुरुवातीची आणि ज्ञानोत्तर अशी पद्धत आहे जीवनाची, ही पद्धत खरं म्हणजे प्रकृतीनुसार आचरली जाते. कोणाकोणाचा अत्यंत कर्माचा पिंड असतो तर कोणाकोणाचा कर्माच्या निवृत्तीचा पिंड असतो. असं असल्यामुळं त्यांना ज्ञान प्राप्त झालं तरी देखील कर्मयोगी अथवा संन्यासी असं म्हणण्याचा प्रघात आहे एवढंच. म्हणून यतीनाम असा याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. मी अशी गोष्ट वाचलेली होती की दोन साधू एकाच दिवशी एका धर्मशाळेमध्ये तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी उतरले होते. त्यांच्याबरोबर त्यांचा मोठा शिष्य परिवार देखील होता. आणि त्या दोघांची एकमेकांशी भेट व्हावी अशी शिष्यांची फार इच्छा होती. शिष्यांना नेहमी असं वाटतं की दोन महान पुरुष एकत्र यावेत, भेटावेत, त्यांच्यात काही सुख संवाद व्हावा, काय झाला तो आपल्याला समजावा, आपण आपल्या गुरूंवर इतकं प्रेम करतो, आपली निष्ठा आहे, तर त्यांचा जो बोध आहे त्यांचा जो भाव आहे तो आणि दुसरे तसेच प्रसिद्ध असणारे जे सत्पुरुष आहेत त्यांचा बोध त्यांचा भाव याच्या सकट दोघांचा एकमेकांशी सुखसंवाद व्हावा आणि आपल्याला समजावा अशी शिष्यांची फार इच्छा असते. काय झालं तेही आपल्याला समजावं. तसं त्यांनी त्यांची भेट घडून आणली. धर्मशाळेतल्या एका खोलीमध्ये ते एकमेकांना भेटले तेव्हा एक साधू म्हणाला की दिवसेंदिवस माझा हा भाव वाढतोय की मी नाहीच आहे, मी म्हणून काहीच नाही असं आता मला जाणवत आहे. जे काही आहे ते तोच झालेला आहे. माझ्या जीवनात आता केवळ तोच भरून राहिलेला आहे. माझं जीवन म्हणून जे मी म्हणतो तेही तोच आहे. आता त्याच्याच कृपेमध्ये मी सुखे नैव राहतो आहे. असं एक साधू म्हणाला. आता मी नाही, आता केवळ तोच आहे. तर दुसरा साधू असं म्हणाला की जसे जसे दिवस गेले तसं तसं माझ्या असं लक्षात आलं की केवळ मीच उरलेलं आहे, बाहेर काही नाहीच आहे, आहे तो केवळ मी. चंद्र, सूर्य, तारे, समुद्र, जे वारे, ते सगळं मीच झालंय असं मला वाटत. माझ्यामुळेच जगतामध्ये आनंद आहे, शांती आहे, सौंदर्य आहे असं माझं भाव झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी अति रमून गेलेलो आहे. असं ऐकल्यानंतर पहिल्या साधूंनी त्याला मिठी मारली. आणि तो म्हणाला की इतक्या भिन्न भिन्न रस्त्यांवरून चाललो पण आपल्या दोघांचाही अनुभव कसा एक झालेला आहे. बाहेर भेट झाल्यानंतर ते आले आणि त्यांनी आपापल्या शिष्यांना ही हकीकत सांगितली तेव्हा शिष्यांना समजेना की हे एक कसे झाले. एकाच्या जीवनामध्ये फक्त तोच शिल्लक राहिला, मी संपूर्ण गेला आणि दुसऱ्याच्या जीवनामध्ये आता मी खेरीज काहीच राहिलं नाही. चंद्र, सूर्य, तारांगण देखील माझ्यामुळेच आहे असं ज्याला वाटतं या दोघांचा अनुभव एक कसा. एक पद्धत अशी आहे की मी अतिशय व्यापक होऊन देहाला देखील फोडून, देह भावना देखील टाकून मीच सर्वत्र आहे असा भाव बोध व्हावा. तो ज्याला आणि जिथं प्राप्त करतो तिथंच मीला संपूर्ण नाहीस करून आता केवळ तूच शिल्लक राहिलेला आहेस. तूच चंद्र, तूच तारे, तूच अग्नी, तूच यम, तूच इंद्र, तू सर्व अशी ज्यांची भावना भूमिका झालेली आहे ते हे एकाच ठिकाणी जाऊन पोचतात, एकालाच प्राप्त करतात. ते जिथं जातात तिथं ब्रह्मनिर्वाण रूप मोक्षच विद्यमान असतो, त्याच्यापेक्षा दुसरं काहीही नसतं. याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी अगदी 3-4 ओव्यांमध्ये निरूपण केलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जीही विषयापासून हिरतले चित्त आपुले आपण जिंतिले ते निश्चित जेथ सुतले चेती चिना. ज्यांनी विषयापासून आपल्या स्वतःला परावृत्त केलेलं आहे, जीही विषयापासून हिरतले चित्त आपुले आपण जिंतिले, आपणच आपलं चित्त ज्यांनी जिंकलं चित्त ज्यांचं जिंकलं गेलं, पण जिंकलं गेलं ते स्वतःमुळेच जिंकलं गेलं, दुसऱ्यामुळे चित्त जिंकलं जाणं हे विषय आहे. बस एकदा परत त्या ठिकाणी मी जाईनच असं दुसरं त्या दृश्यांनी आपलं चित्त जिंकणं, बस आता त्या ठिकाणी जाऊन एकदा मी परत खाईनच असं त्या पदार्थांनी आपलं चित्त जिंकणं याचा आपल्याला अनुभव आहे. विषयाने चित्त जिंकण्याचा अनुभव आपल्याला आहे, पण आपण चित्त जिंकण्याचा अनुभव ज्याला आलेला आहे, चित्ताच्याही बुडाशी असणारा जो मी आहे त्यांनी चित्त जिंकलं. जी विषयापासून हिरतले चित्त आपुले आपण जिंतिले, आपणच आपलं चित्त ज्यांनी जिंकून घेतलं. दुसरं आपलं चित्त जिंकून घेतो ते आपल्याला माहिती आहे, त्यामुळे माणूस एक प्रकारे परावलंबी होतो, दुसऱ्याकडून मिळणाऱ्या सुखाची अपेक्षा करायला लागतो. पण ज्यांनी चित्तच आपलं हरपून टाकलं, नाहीसं केलं, आणि ते नाहीसं करणारा तोच होता स्वतः अंतरात्मा, जी विषयापासून हिरतले चित्त आपुले आपण जिंतिले, आणि त्याकरता विषयापासून त्यांनी चित्त काढून घेतलं आणि आपणच ते चित्त जिंकलं, तरीही विषयांनी जिंकलं असत. ते निश्चित जेथ सुतले चेती जिना, ते निश्चितपणाने ज्या ठिकाणी जागे झाले, जागृत झाले, आता त्यांना परत अबोधात्मक निद्रा येणार नाही. ते परब्रह्म निर्वाण, ते निर्वाण रूपी मोक्ष रूपी परब्रह्म जे आत्मविदांचे कारण, आत्मविद आत्म्याला प्राप्त करणारे असे, जे ब्रह्म प्राप्त होण्याची इच्छा धरतात, तेच ते पुरुष जाण पंडुकुमारा, तेच ब्रह्म ते पुरुष होऊन राहतात. आणि मग ज्ञानेश्वरांनी एक ओवी लिहिली, ते ऐसे कैसे नी जहाले जे देहीची ब्रह्मत्व आले, हे पुससी तरी भले. संक्षेप ते सांगो, हे जर विचारलंस तर चांगलंच आहे, पण विचारत नाहीयेस. ज्ञानेश्वर महाराज भगवंतांच्या मुखातून बोलतायत की ही स्थिती देखील त्यांनी कशी प्राप्त केली. की ज्या स्थितीमध्ये ते देहात असतानाच ब्रह्म होऊन गेले, हे जर पुसलंस, हे जर विचारलंस तर फार चांगलं आहे. याच्यात असा भावार्थ आहे, पण विचारत नाहीयेस. हे पुससी तरी भले, फार बरं होईल हे विचारलंस तर. पण मी सांगतो, संक्षेपे सांगतो, मी तुला थोडक्यात सांगतो असं म्हणाले. मी तुला संक्षेपाने ही गोष्ट सांगतो. आपण पाहतो आहोत नवविधा भक्तीच्या अंतर्गत आत्मनिवेदन भक्ती, आत्मनिवेदन भक्ती ज्ञानेश्वरी मध्ये कुठे कुठे येऊन गेलेली आहे. चालता बोलता निचेष्टित पडिले नसता, व्यवहार करत असतानाच जो ब्रह्मरूप झाला, त्यांचं वर्णन ज्ञानेश्वरीत कुठं कुठं आलेलं आहे असं आपण एक क्रॉस सेक्शन घेतो आहोत. त्याच्या अंतर्गत पाचव्या अध्यायात आलेली ही जीवनमुक्ताची लक्षणं आपण पाहतो आहोत. जीवनमुक्त हा आत्मनिवेदन झालेलाच भक्त आहे असं असल्यामुळं आपण ती पाहतो आहोत. हा जीवनमुक्त कोणत्या गुणांनी झाला याचं आधी वर्णन भगवंतांनी केलं, आणि ती आपली या विषयाची प्रस्तावना होती. तुम्हाला जर आठवत असेल तर कर्मयोगी म्हणजे कोण, कोणत्या गुणांनी युक्त, संन्यासी म्हणजे कोण, कोणत्या गुणांनी युक्त, त्यांची नेमकी साधना कशी चालते किंवा त्या कशा भावानी जीवन अनुसरतात, ते युक्त कसे होतात, कर्मफळाचा त्याग करून शांती कशी प्राप्त करतात, हे भगवंतांनी सांगितलं. ते जीवनमुक्ताची जी जीवनशैली आहे, ती जीवनशैली जीवनमुक्त कसा गाठतो, कसा प्राप्त करतो, ते भगवंतांनी सांगितलेलं आपण पाहिलं. पण त्याचा एक भाग भगवंतांनी तिथं सांगितलेला नव्हता. तो आता भगवंत सांगणार आहेत, आणि तो भाग आहे तो म्हणजे ध्यान. कोणाचाही असा समज निश्चित होईल की हा जो जीवनमुक्त आहे, हा जीवनमुक्त त्याच्या विशिष्ट आचरण पद्धतीने योगयुक्त हा विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय हा सर्व भूतात्म भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते कायेन मनसा बुद्ध्या केवलैहि इंद्रियैहि अपि योगिनः कर्म कुर्वन्ती संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये. हे सगळे श्लोक पाहून आपल्याला प्रकाश पडल्यासारखा वाटतो की आत्मशुद्धी प्रित्यर्थच काम करायची. ब्रह्मणी आधाय कर्माणी संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते नस पापेन पद्मपत्रम निवांभसा. जसं कुर्वन्नपि न लिप्यते हा भगवंतांचा कर्मयोग आहे, तसं पद्मपत्रम निवांभसा हा देखील भगवंतांचा कर्मयोगच आहे, कर्मयोगाचा अंतिम परिणामच आहे. पद्मपत्र जसं पाण्यामध्ये अलिप्त राहतं तसा आपल्याला तेव्हा खरंच असं वाटलं की ही जी जीवन पद्धती आहे, ही जी विचार पद्धती आहे, त्यामुळेच तो जीवन मुक्त झाला. आणि तसंच भगवंतांनी म्हटलेलं आहे. पण सगळी लक्षणं सांगून झाल्यानंतर बसल्या जागीच तो ब्रह्मनिर्वाण रूपी मोक्ष प्राप्त करतो असं भगवंतांनी सांगितलं. आणि परत भगवंत सांगतात की तो असा कसा झाला हे मी तुला संक्षेपाने सांगतो. ज्ञानेश्वर महाराज ओवी लिहितात, त्यार्थी कर्मयोगी अथवा संन्यासी यांचं आधी जे निरूपण भगवंतांनी केलेलं होतं ज्या मार्गाने तो जीवन मुक्त झाला त्याच्यात अजून एका गोष्टीची भर पडणं गरजेची होती, पण ती भगवंतांनी तिथं सांगितलेली नव्हती. ती आता भगवंत सांगताहेत. ती जी वर्तणुकीची पद्धत होती ती भगवंतांनी सांगितली, विचाराची पद्धत होती ती भगवंतांनी सांगितली कर्मयोग्याची अथवा संन्याशाची. ज्ञेयस्य नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती. कोणी असा विचार करेल की द्वेष न करणं आणि कांक्षा न करणं, निर्द्वंद्वो ही महाबाहो द्वंद्वरहित होणं, अत्यंत सुखे नैव बंधातून मुक्त होऊन जातो, झाला संन्यासी. पण असा नाही होत. अजून एक गोष्ट आवश्यक आहे, ती गोष्ट आता भगवंत आपल्याला सांगणार आहेत, सांगताहेत. भगवंत ध्यानाचं वर्णन करताहेत. या गोष्टींच्या बरोबरीनेच तो ध्यान करतो असं भगवंत आता आपल्याला सांगताहेत. हे ध्यान करणं हे मगाशी जी जीवनमुक्ताची वर्तणुकीची शैली म्हणून जीवनमुक्त होण्याच्या आधी की ज्यामुळे तो जीवनमुक्त झाला त्याच्यामध्येच समाविष्ट करण्याची गोष्ट आहे ही ध्यानाची प्रक्रिया. ते अधिक ध्यान मिळून तो जीवनमुक्त होतो असं भगवंतांना सांगायचंय. भगवंत म्हणतात स्पर्शान कृत्वा बहिही बाह्यांश चक्षुः च एव अंतरे भ्रुवो प्राणापानो समो कृत्वा नासाभ्यंतरचारिणौ यतेन्द्रिय मनो बुद्धिही मुनिही मोक्षपरायणः विगतेच्छा भयक्रोधः यः सदा मुक्त एव सः भोक्तारं यज्ञ तपसाम सर्वलोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानाम ज्ञात्वा माम शांती मृच्छती. हे ध्यानाचं वर्णन आहे. हे जे ध्यानाचं वर्णन आहे ते आता मी घेणार नाहीये. ही जी लक्षणं आहेत ही लक्षणं एकाच वेळेला एकमेकांमध्ये मिसळणारी आहेत. जीवनमुक्त तोच ध्यानयोगी देखील आहे, तोच स्थितप्रज्ञ देखील आहे, तोच कर्मयोगी देखील आहे. आणि हा पाचवा अध्याय झाल्यानंतर अर्थातच पुढे सहावा अध्याय जो येईल त्या सहाव्या अध्यायामध्ये ध्यान योग किंवा आत्मसंयमन योगाचा अंतिम परिपाक म्हणून जी दशा प्राप्त होते ती दशा भगवंतांनी वर्णन करून सांगितलेली आहे. ती देखील आत्मनिवेदन झालेल्या भक्ताचीच लक्षणं आहेत, त्यामुळे ती आपण घेणार आहोत. त्याची पूर्वतयारी म्हणून जे ध्यान सांगितलेलं आहे तिथे हा श्लोक आपण घेणार आहोत. चौथ्या अध्यायाच्या अखेरीला तिसऱ्या अध्यायाच्या अखेरीला एक श्लोक आला. या निमित्ताने भगवद्गीता कशी, भगवद्गीतेचा प्रवास कसा पुढे गेला हे ऐकणं तुम्हाला फार रोचक होईल. भगवंतांनी तिसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाला कर्मयोग सांगितला आणि कर्मयोग सांगून झाल्यानंतर भगवंत असं म्हणाले की श्रेयान स्वधर्मो विगुण. विगुण जरी वाटला, कमी प्रतीचा वाटला, तरी देखील कर्तव्यात्मक धर्म, नियत कर्म ही करत राहावीत. श्रेयान स्वधर्मो विगुण, परधर्मात स्वनुष्ठितात. परधर्म हा रोचक किंवा भरभराटीचा वाटला, तात्पुरता आपल्याला प्रेयस वाटला, प्रिय वाटला, तरी देखील आणि आपला जो कर्तव्यात्मक धर्म आहे तो विगुण वाटला, दोषयुक्त वाटला, तरी देखील स्वधर्म आचरण हे श्रेयस्कर आहे असं भगवंत म्हणाले. कधी कधी काय होतं, कोणाकोणाच्या वाट्याला आलेला जो स्वधर्म आहे तो खूप विगुण असतो. कल्पना येणार नाही इतका, इतकी इतके दोष त्याच्यामध्ये असतात. माझा एक मित्र आहे, त्याची आई जवळपास 12 वर्ष झाली अंथरुणामध्ये पडून आहे. त्याच्या सगळ्या नोकरी, उद्योग, व्यवसाय या सगळ्या कर्मांबरोबर तिची सेवा करणं हे त्याचं अर्थातच काम आहे. आता त्यांचं वय जवळपास 90 पुढे आहे, 90-95, आणि त्याचे वडीलही आहेत, तेही 90 पुढे आहेत. दोघांनाही अजिबात हलता येत नाही, घरातून काही असतात. आता त्यामुळं अनेक समारंभांना ते उपस्थित राहू शकत नाहीत, लग्न कार्याला जाऊ शकत नाहीत. त्यांचं जे सगळं जीवन आहे ते फार मोठ्या प्रमाणावर बांधलं गेलेलं आहे. एका वेळेला ते दोघं बाहेरही पडू शकत नाही तशी परिस्थिती आहे. अजूनही तसंच आहे. आता हा स्वधर्म कर्म विगुण आहे त्यांच्या वाट्याला आलेला. असे जे स्वतंत्र आहेत ना, की ज्यांच्या आई वडिलांना काही झालेलं नाहीये, त्यांचेच मित्र किंवा कधीच त्यांचे आई वडील निवर्तलेले आहेत, त्यांच्या तुलनेने जर पाहायचं झालं हे काहीच अडकलेले नाहीत असे त्यांचे काही मित्र आणि हे, असं जर तुलना केली तर हे प्रत्येक क्षणाला अडकलेले आहेत आणि दोघही अतिशय प्रेमाने त्यांचं सगळं करतात. मात्र कर्मयोग हा खूप प्रेमाने आणि निगुतीने करण्याबरोबरच काही विशिष्ट भावनांसह करण्याची गोष्ट आहे. त्याच्याखेरीज कर्मयोग सिद्ध होत नाही. जसं मयी सर्वाणि कर्माणि संन्यस्य अध्यात्मचेतसा निराशी ही निर्ममो भूत्वा युद्धस्व विगत ज्वरा, हा कर्मयोग आहे. हा कर्मयोग आपल्या कर्मांमध्ये बसवायचा आहे. असा जर कर्मयोग त्यांनी आचरण केला तर तो विगुण वाटला आता तरी श्रेयस्कर आहे असं भगवंत सांगतात. सर्वसाधारण अशा कर्मांपासून लवकरात लवकर सुटका हवी असते असं सगळं एवढी जबाबदारी घेण्यापेक्षा मुक्त जीवन हवं असतं आणि प्रेम हे नेहमी वरून खाली वाहत असतं, उलट आई वडिलांकडे वाहत नाही मुलांकडे वाहणार असतं, मुलांचं त्यांच्या मुलांकडे वाहणार असतं, तेही तुमच्याकडे उद्या पाहणार नाहीयेत. उलट वाहणारं प्रेम हे दैवी समजलं जातं किंवा त्या प्रेमामध्ये किंवा त्या कर्तव्य कर्मांमध्ये परमार्थ समजला जातो पण ते करायला अवघड असतं. सुटका करून घेणारे खूप आहेत. हे जर पाहायचं झालं तर सगळ्यांना पटकन लक्षात येण्यासाठी एका उदाहरणाने सांगितलं. आई वडिलांची सेवा एवढ्याकरता स्वधर्म मी सांगत नाहीये, अशी अनेक कर्म असतात किंवा कर्तव्य असतात की जी आचरण करणं ही कठीणच असतं पण तरीही ती परमार्थ भावनेनी आचरण करणं गरजेची गोष्ट असते आणि त्यांनी चित्तशुद्धी होते. एरवी स्वार्थवृत्ती बळावते. कितीही म्हटलं तरी थोडीशी तरी भोगवादी आहेच कर्तव्य कर्म सोडून देण्यामध्ये. भोगवृत्ती आहे, देहाच्या सुखाचीच वृत्ती आहे किंवा मनाच्या सुखाचीच वृत्ती आहे. ते भगवंत इथं सांगतायत, श्रेयान स्वधर्म विगुणहा परधर्मात स्वनुष्ठितात. कोणाकोणाला स्वतःची कर्म फार जड वाटतात, त्याच्यापेक्षा दुसऱ्याचं बरं असं वाटतं. जसं इथला म्हणतो की तिथं काय दाट धुकं आहे आणि तिथलाही म्हणत असतो की हा उभा आहे तिथं फार दाट धुकं आहे, तिथं जायला पाहिजे. तिथं गेलं तर सगळं विरस आपल्याला इथं दिसत असतं तितपतच दिसणार असंच तिथलंही धुकं असतं पण दुसऱ्याचं आकर्षण फार असतं आणि स्वतःचं जरा कमी वाटत असतं. आपण नोकरी करत असू तर धंदा करणाऱ्याचं चांगलं चाललंय असं वाटत असतं. धंदा करतो तो असं म्हणतो की सगळं रात्रंदिवस माझ्या डोक्यावर घ्यायचं. कितीही जबाबदाऱ्या ठोकल्या दुसऱ्याच्या डोक्यावर तरी तो त्याची वेळ झाल्यावर जातो, म्हणतो आता उद्या राहिलेलं बघू. सगळं याला बघायला लागतं. त्यामुळे हा म्हणतो की एक वेळ नोकरीचं बरं आहे. अशा रीतीने स्वधर्म ही गोष्ट अनेक अंगाने विचार करता येण्यासारखी आहे आणि जितका विचार करू आणि आचरण करू तितकं थोडं आहे. भगवंत असं म्हणतात की स्वधर्मे निधन श्रेय, असा स्वधर्म आचरण करत असताना निधन देखील श्रेयस्कर आहे कारण चित्तशुद्धी होत होत निधन येतं. भोगाचे संस्कार, कर्तव्य टाळण्याचे संस्कार घेत मरण येण्यापेक्षा, कारण मरणाने प्रश्न सुटत नाही. मरणाने जो आत संस्कार होतो अंतरात्म्यावर तो घेऊन जीव पुढे जातो. त्यामुळे या जीवनात लबाडीचे संस्कार झाले तर ते मृत्यूमुळे सुटत नाही, पुढच्या जन्मामध्ये तो लबाड म्हणूनच जन्माला येणार. या जन्मात साधू सारखा राहिला पण साधू नाही झाला. पार्थ नैवेह नामूत्र विनाशः तस्य विद्यते, त्याला काही धोका नाही. तो पुढच्या जन्मामध्ये अशी परिस्थितीच त्याला येईल असं नाही, विगुण स्वधर्मच वाटायला येईल असं नाही. तेव्हा तो वेगाने साधना करेल आणि हा देखील साधना करण्याची इच्छा असली तरी देखील स्वतःच्याच अंतर्धर्मामुळं मनोधर्मामुळं तो जडच राहील. स्वधर्मामध्ये निधन श्रेयस्कर, परधर्म मात्र भयावह असं भगवंत म्हणाले. त्याच्यावर अर्जुनाने विचारलं की परधर्म जर इतका भयानक असेल, स्वधर्मामध्ये निधनच श्रेयस्कर असेल आणि कर्मयोग तुम्ही सांगता तसा इतका सोपा असेल, तर मग मनुष्य परधर्म का आचरतो, पाप का करतो? खरं म्हणजे त्यांनी सगळ्यांनी स्वधर्मामध्ये राहायला पाहिजे. अथ केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः, अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजित, आपली स्वतःची इच्छा नसताना आणि कोणीतरी हाताला धरून बखोटीला धरून एखादी गोष्ट करून घ्यावी तशा प्रकारे चुकतो. कोणीतरी नियोजित त्याला करावं अशा प्रकारे तो का करतो. अर्जुनाला इथपर्यंत असा अंदाज आलेला होता की भगवंत त्याला विगुण जरी स्वधर्म असला तरी आचरायला सांगणार आहेत. पहिल्या अध्यायापासून जर संवाद चाललेला आहे सलगतेनी असं लक्षात घेतलं तर अर्जुनाचे प्रश्न देखील अतिशय बुद्धी असलेल्या व्यक्तीचे प्रश्न आहेत. केवळ पारमार्थिकता नाहीये त्याच्यात, स्वतः देखील सुटण्याची खटपट आहेच, कारण अर्जुन स्वधर्म सोडून पळू पाहत होता आणि ते लक्षात घेऊनच भगवंत त्याला सांगत होते की श्रेयान स्वधर्मो विगुण परधर्मात स्वनुष्ठितात. याला तात्कालिक विषयाचाही संदर्भ आहे आणि तत्वज्ञानाचाही संदर्भ आहे. आणि असं सांगितल्यामुळं मग अर्जुन भगवंतांना विचारतो की मग पाप प्रवृत्ती का होते. स्वधर्मापासून पळून जाणं म्हणजे देहबुद्धी वाढवणं म्हणजेच पाप वाढवणं. पण त्यावेळेला त्याची इच्छा नसताना कोणीतरी बलपूर्वक नियोजित करावं त्याला असा तो का वागतो आणि स्वधर्म सोडून पळून जातो. तेव्हा भगवंत असं म्हणतात की अरे आपल्या अंतर्यामी असणारा काम आणि क्रोध त्याला कारण आहे. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः. रजोगुणाची इच्छा केवळ सुख भोगण्याची असते असं असल्यामुळं स्वधर्मातून सुख मिळत नाहीये उलट हर क्षणाला दुःख पदरात पडत आहे असं जर वाटत असेल तर ते सोडून देण्याची इच्छा त्याकरता होते. त्याला कारण हे काम आणि क्रोध आहेत. महाशनो महापापमा विध्यनम इह वैरिणम, हे जे काम आणि क्रोध आहेत ते अतिशय पाप करायला प्रवृत्त करणारे आणि त्यांचं समाधान होत नाही. रजोगुणाचं जे काम आणि क्रोध हे लक्षण आहे ते कधीही तृप्त न होणारे आहेत. अतिशय खादाड महाशनो महापापमा, आणि हे वैर्यासारखे तू समज, यांना नाशच करणं आवश्यक आहे, यांचा तू नाशच कर असं भगवंत अर्जुनाला म्हणाले. पुढे भगवंत असं म्हणाले की धूमेना व्रियते वन्ही यथा दर्शो मलेनच, यथा उल्बेना वृतो गर्भा तथा तेने दमावृतम. धूम जसा अग्नि, आवाज कमी केला का, धूम जसा अग्नि वेढून टाकतो किंवा आरशाला मळ धूळ जशी भरून राहते त्यामुळे आरसा दिसेनासा होतो किंवा वार जशी गर्भाला वेष्टून घेते तसे हे काम आणि क्रोध आहेत. ते ज्ञानाला बांधून टाकतात. सुचेनास होतं कामक्रोधांखेरीज आणि ज्ञान त्याने झाकळून गेलेलं असतं. अशा प्रकारे ज्ञानाला झाकून टाकणारा आणि ज्ञानी पुरुष ज्याला नित्य वैरी समजतो असा कामरूपेण कौंतेय दुष्पूरेणा नलेनच हा कधीही तृप्त न होणारा अग्नी आहे. याच्यात जितक्या आहुत्या टाकू तितका उलट तो जास्त चांगला भडकतो, चांगला धडधडीत पेटत राहतो. त्याच्यामध्ये जर पुरवठा केला तर तो कधीच संपत नाही. आणि अजून एक महत्वाची गोष्ट भगवंतांनी सांगितली ती म्हणजे की हे काम आणि क्रोध आत्म्याला दिलेल्या शरीरातच आहेत. जीवाला एक जे शरीर प्राप्त झालेलं आहे तिथंच ते राहतात. इंद्रिय आणि मनोबुद्धी ही अस्य अधिष्ठान मुच्यते. इंद्रिय मन आणि बुद्धी हीच यांची राहण्याची ठिकाण आहेत. तिथं राहून ते मोह पाडतात आणि आतल्या ज्ञानाला आवरण घालतात. असं म्हणून भगवंतांनी अर्जुनाला सूचना अशी केली की तस्मात त्वम इंद्रियाणि आदौ नियम्य भरतर्षभ. तू प्रथम जर काही करणार असलास, करायचं असेल, तर इंद्रियांना आवरून धर. आता इंद्रिय हा शब्द हा लक्षणाने आहे. इंद्रिय आणि मनोबुद्धी असं जे म्हटलेलं आहे ते इंद्रिय मन आणि बुद्धी यांना तू आवरून धर हा पहिला उपाय आहे. कशा करता? परधर्मात जाण्यापासून वाचणं आणि जो स्वधर्म आहे श्रेयस्कर ज्याच्यात मरण देखील चालेल असा त्याचं आचरण जर करायचं असेल तर इंद्रियांना आवरणं गरजेचं आहे. इंद्रिय मन बुद्धीला आवरणं गरजेचं आहे. तस्मात त्वम इंद्रियाणि आदौ नियम्य भरतर्षभ पापमानं प्रजही येनम ज्ञान विज्ञान नाशनम. कारण अरे हे पापी आहेत त्यांचा तू त्यागच कर. हे ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणारे आहेत आणि त्यामुळे बुद्धीला आत्मबुद्धीला किंवा ज्ञानाला आवरण बसत. या श्लोकाकडे मला तुम्हाला निर्देशित करायचंय. भगवंतांनी अर्जुनाला सूचना वजा असं सांगितलं की म्हणून तू इंद्रिय नियमन कर, इंद्रिय मन आणि बुद्धी आवरून घे असं भगवंत अर्जुनाला म्हणाले. आणि अजून एक गोष्ट भगवंत अर्जुनाला म्हणाले की यांनी ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या कामाला तू आवरूनच धर, त्याचा त्याग कर. आवरून धर नव्हे, त्याचा तू त्याग कर. पापमानम हे पापी आहेत, प्रजही येनम यांचा तू त्याग कर. कारण ते ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करतात. इंद्रिय मन आणि बुद्धी यांच्याही पलीकडे असणारा असा जो बुद्धीच्याही पलीकडे आहे अशा आत्म्याला तू जाणून घे. एवं बुद्धे हे परम बुद्ध्वा संस्तभ्य आत्मानम आत्मना जही शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम. इंद्रिय मन आणि बुद्धी हे एकमेकांपासून एकमेक सूक्ष्म असे आहेत, पण बुद्धीलाही सूक्ष्म पडणारा असा जो पलीकडे असणारा परमात्मा त्याला जाणणं हाच त्याला उपाय आहे. असं भगवंत म्हणाले. आणि भगवंतांनी चौथ्या अध्यायामध्ये उपदेशाची समाप्ती जणू झाली अशा पद्धतीने भाष्य करायला सुरुवात केली. हे मी जे तुला सांगतोय तर हे ज्ञान किंवा हा योग हा मी प्रथम सूर्याला सांगितला. इमं विवस्वते योगम प्रोक्तवान अहम अव्ययम. भगवंतांनी आत्मसंयमन तू कर आणि ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश तू वाचव असं भगवंत असं अर्जुनाला सांगितलं. आणि त्याची एक प्रक्रिया दिली की बुद्धीच्याही पलीकडे असणाऱ्या अशा त्या परमात्म्याला संस्तभ्य आत्मानम आत्मना आपल्यामध्येच तू जाणून घे. आणि या कामरूपी दुरासद अधमाचा तू नाश कर असं भगवंतांनी सांगितलं. आणि मग भगवंत असं म्हणायला लागले की हा योग मी प्रथम सूर्याला सांगितला, सूर्याने विवस्वानाला सांगितला, इत्यादी विवस्वानांनी मनुला, आणि हा योग नंतर देखील कित्येक राजर्षी जाणत होते. काळाच्या प्रभावाने हा योग नष्ट झाला. तो मी आता तुला परत सांगतो आहे कारण तू माझा भक्त आहेस आणि सखा आहेस असं भगवंत म्हणाले. त्याच्यावर अर्जुनाने वस्तुतः विचारायला आवश्यक होतं, विचारणं आवश्यक होतं की इंद्रियांचा समूहाचं नियमन करायचं कसं आणि ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश होतो कसा. ज्ञान आणि विज्ञान यांना राखायचं कसं, ज्ञान आणि विज्ञान नाश करणाऱ्या काम क्रोधांना मारण्यासाठी म्हणून तू आत्मसंयमन योग कर. तर ज्ञान आणि विज्ञान हे काय आहेत आणि आत्मसंयमन करायचं कसं हे प्रश्न अपेक्षित होते. पण अर्जुनाने ते न विचारता भगवंत जेव्हा म्हणाले की हा योग मी प्रथम सूर्याला सांगितला वगैरे, तर अगदीच म्हणजे जी जो चर्चेचा ओघ आहे त्या तऱ्हेने एक उपप्रश्न बाळबोधच विचारला की तुझा जन्म इतका अलीकडचा, सूर्य तर फार प्राचीन, तू सूर्याला सांगितलं असं आम्ही कसं समजावं. त्याला मुख्य धारेतला प्रश्न समजता येणार नाही असा एक प्रश्न विचारला. आणि त्या प्रश्नावरून भगवंतांना मग आपल्या स्वतःचं जीवित कार्य आणि रहस्य, जन्म रहस्य सांगावं लागलं. आणि मग त्याच्यातून कर्मणी अकर्म, अकर्मणी कर्म, विविध प्रकारच्या साधना यज्ञरूपी, आणि तेही सांगताना जेव्हा भगवंत योग संन्यस्त कर्माणम ज्ञान संचिन्न संशयम असं म्हणाले, तेव्हा संन्यास हा शब्द पकडून परत अर्जुनाने भगवंतांना संन्यास आणि कर्मयोग याच्यात श्रेष्ठ काय ते सांगा असा भलताच प्रश्न विचारला. तर अर्जुन हे विचारत नाहीये हे लक्षात घेऊन भगवंतांनी स्पर्शान कृत्वा बहिः बाह्यांश चक्षुहुच एव अंतरे भ्रुवो असा ध्यानाचं वर्णन करणाऱ्या श्लोकाला सुरुवात केली. आपणहूनच अर्जुन ते विचारत नव्हता. सहावा अध्याय संपल्यावर देखील सातव्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाने न विचारताच तुला आता ज्ञान आणि विज्ञान म्हणजे काय हे सांगतो असं म्हणून सांगायला सुरुवात केली. अशा प्रकारे आत्मसंयमन योग ज्याला म्हणतात की ज्या योगाने जीवनातली जी धन्यता आहे ती धन्यता प्राप्त होते असे आत्मनिवेदन भक्तीचे श्लोक आहेत. तर ते श्लोक आपल्याला इथून पुढे पाहायचे आहेत. ते श्लोक फार फार उत्कृष्ट आहेत. मी पूर्वी कधीतरी त्याच्यावर निरूपण केलेलंही आहे. ते श्लोक असे आहेत, सर्वभूतस्थमात्मानम सर्वभूतानि च आत्मनि इच्छते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. ध्यान सिद्ध झाल्यावर काय होतं, तो आत्मनिवेदन झालेला भक्त कसा असतो याचं वर्णन करताना ते सांगतात. सर्व भूत मात्र आपल्या आत्म्याच्या ठिकाणी आहेत, किंवा आपला आत्माच सर्व भूत मात्र झालेला आहे, अशा प्रकारे पाहणारा योगी सर्वत्र समदर्शन घेणारा होतो. तेच समदर्शन, समबुद्धी हेच शब्द आहेत. योमाम पश्यती सर्वत्र, जो मला सर्वत्र पाहतो, सर्वंच मयी पश्यती आणि सर्वांमध्ये मला पाहतो, तस्याहम न प्रणश्यामी सच मे न प्रणश्यती त्याचा मी कधीही नाश करत नाही. त्याच्या दृष्टीने मी कधीही नाशीवंत नसतो. तस्याहम न प्रणश्यामी सचमे न प्रणश्यती. आणि त्याच्याही दृष्टीने माझा कधीही नाश होणारा नसतो. मी अमृतच आहे, तो अमृतत्वाच्या भावनेला प्राप्त होतो. सर्व भूत स्थितम योमाम भजती एकत्वम आस्थितः. सर्व भूत मात्रांच्या ठिकाणी स्थित असणाऱ्या मला जो एकत्वानी भजतो, सर्वथा वर्तमानोपी सयोगी मयी वर्तते, तो कशाही प्रकारे वर्तन करत असला तरी तो माझ्यामध्येच वर्तन करतो. आत्मोपम्येन सर्वत्र समं पश्यति अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम सयोगी परमो मतः, असं भगवंत म्हणाले. आत्मोपम्य भावाने जो सर्वत्र समत्वानी पाहतो आणि सुख आणि दुःख या कशामध्येही असताना त्याची समत्व बुद्धी सुटत नाही असा तो योग्यामध्ये देखील परमयोगी आहे असं मी समजतो, असं भगवंत म्हणाले. हे जे तीन चार श्लोक आहेत हे खरे म्हणजे आत्मनिवेदन भक्त म्हणवणाऱ्या ध्यानी पुरुषाचं वर्णन करणारे, ध्यान योगात रमलेल्या पुरुषाचे वर्णन आहे. त्याच्या आधी ध्यानाचं वर्णन भगवंतांनी या अध्यायात दोन वेळेला केलेलं आहे, सहाव्या अध्यायामध्ये. आणि हे वर्णन सुरू झालं त्याच्या आधीचा श्लोक आता मी वाचले, त्याच्या तुम्हाला ऐकून देखील आता मौज वाटेल. भगवंत म्हणतात की युंजन नैवम सदात्मानम योगी विगत कल्मशहा. तेच शब्द येतात कल्मशाचा ज्यांनी त्याग केलेला आहे, ज्यांनी आत्म्याशी अशी एकरूपता साधलेली आहे. सुखेन ब्रह्म संस्पर्शम, आला परत शब्द, अत्यंत सुखे नैव त्याला ब्रह्म संस्पर्श होतो. अत्यंतम सुखम अश्नुते, आणि अत्यंतिक सुखाला तो प्राप्त होतो. आता शब्द आले की तो ब्रह्मनिर्वाण रूप मोक्ष मिळवतो. इथं शब्द आले सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंतम सुखम अश्नुते. हा जो ध्यान योग आहे, हा ध्यान योग, माझी अशी इच्छा आहे की हा आत्मनिवेदन भक्त, आत्मनिवेदन झालेला भक्त वर्णन करून सांगण्याच्या आधी भगवद्गीतेमध्ये आलेला ध्यान योग सांगावा. आणि हा ध्यान योग समग्र पद्धतीने असावा. पावसला मी त्याच्यावर जी प्रवचन केली ती प्रवचन ही एक संकेतच होता. मला माहित होतं की याच्यानंतर पुढे हा विषय आपल्याला घ्यायचा आहे, त्या दृष्टीने विषयाची तयारी म्हणून मी तीन दिवसात जी एकत्रित प्रवचन केली ती असं समजा की विस्ताराने ध्यानाचं वर्णन करणारी अशी प्रवचन, ध्यान योग सांगणारी प्रवचन इथून पुढे मी करेन. आणि त्याच्या पश्चात जो ध्यान योगाने सिद्ध झालेला आहे असा आत्मनिवेदन भक्तीच्या अंतर्गत असणारा पुरुष आहे तो त्याच्या नंतर मी सांगेन, म्हणजे थोडं विषयांतर होईल. सुरुवातीला ध्यान योग सांगेन, मूळ विषयाला थोडं विषयांतर होईल. पण असं विषयांतर करत करतच आपण आतापर्यंत गेलेले आहोत, कारण एकदम तुम्हाला जीवनमुक्त सांगणार कसा, त्याची परंपरा तर सांगायला पाहिजे. पण याची परंपरा फार मोठी आहे आणि भगवद्गीतेत अनेक ठिकाणी आलेली आहे. ती परंपरा सांगून, म्हणजेच ध्यान योग भगवंतांनी सांगितलेला तो सांगून मग मूळ विषय जो आहे आत्मनिवेदन भक्त म्हणजे ध्यान सिद्ध झालेल्या पुरुषाचं वर्णन हे त्याच्या पाठोपाठ आपण घेऊ. हरि ओम तत्स. विठ्ठल 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 नमितो योगी थोर ईशावास्यम इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।